हॅलो, प्रजू सलून सर बोलतात ना?
हा बोलतोय
सर. नमस्कार, मी अमित गुजराती बोलतोय, आर्यवर्ध प्रोजेक्ट मधून ट्रान्सफर स्कीमच्या. हा सर, आपण इन्क्वायरी केली होती आपल्या प्रोजेक्ट मध्ये. येस सर, तर आता आपलं ऑफिस जसं सुरू झालेलं आहे, वर्किंग आहे नॉर्मल, तर तुमचं काय पुढचं प्लॅनिंग आहे सर साईट विजिटसाठी आणि बाकी गोष्टीसाठी? बर, ठीक आहे सर, वाट बघतो सर मी तुमच्या फोनची, नाही तर मग मी तुम्हाला फोन करतो.